ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. आपल्या संप्रदायामध्ये सोहम जप हा विशेष करून सांगितलेला नाही, सोहम ध्यान हे सांगितलेलं आहे. तथापि सोहम जप, सोहम ध्यान, सोहम भाव, सोहम भजन, सोहम स्मरण, सोहम चिंतन अशा प्रकारचे शब्द स्वरूपानंदांच्या वाङ्मयामध्ये आलेले आहेत. सोहम जप आपल्या संप्रदायात नाही, याचा अर्थ गुरुपदिष्ट ध्यान म्हणून जी मुख्य साधना सांगितली जाते त्याच्यामध्ये जपाचा किंवा नामजपाचा असा भाग नाही. तरी देखील या नाथ संप्रदायाच्याच काही शाखांमध्ये सोहम जप करण्याची देखील प्रथा आढळून येते. मुख्य ध्यानाची साधना केल्यानंतर आनुषंगिक पद्धतीने अशा प्रकारच्या साधना करायला हरकत नाही. त्यामुळे गेल्या काही रविवारपासून आपण अशा प्रकारे सोहम जप, सोहम भाव, सोहम चिंतन, सोहम स्मरण याला अनुसरून काही साधना करतो आहोत. या मी आशा करता घेतो आहे की एकूण सोहम साधना एकत्रित रीतीने या संप्रदायामध्ये आणि याच संप्रदायाच्या नंतर ज्या शाखोपशाखा झाल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितली गेली ती आपल्या सगळ्यांना ज्ञात व्हावी आणि आपल्या आवडीप्रमाणे याच्यातली एखाद दुसरी अथवा मधून अधून या साधना आलटून पालटून सर्वच आपण करूही शकतो. आज आपण अशीच सोहम जपाची साधना करणार आहोत. आपण काय काय करणार आहोत, काय क्रमाने करणार आहोत ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. साधनेच्या प्रारंभी आपण शांत एक मिनिट दीड मिनिट पूर्णपणाने मनरहित अमन असं बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करणार आहोत, सद्गुरूंची एक छोटीशी पूजा आपण करणार आहोत. त्यानंतर सोहमशी संबंधित असा शांती मंत्र म्हणणार आहोत तीन वेळेला. नंतर मग प्रत्यक्षतः सोहमचा जप आपण सुरू करू, सगळे मिळून एकत्रच करणार आहोत. सुरुवातीचे 3-4 जप हे झाल्यानंतर आपण क्रमाने मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय कमल चक्र, कंठ किंवा विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार किंवा ब्रह्मरंध्र या ठिकाणी भावना ठेवत सोहमचा जप करणार आहोत. ही भावना देखील तत् जपस तदर्थ भावनम अशा प्रकारे, त्याचा जप आणि त्याच्या अर्थाची भावना अशा प्रकारे आपण करणार आहोत. प्रत्यक्षतः वाणीनी हा जप केल्यानंतर सहस्राराच्या ठिकाणी, म्हणजे इथं मस्तकाचा माथा त्याच्या खाली आतल्या बाजूला लक्ष देऊन असा जप केल्यानंतर आपण प्रत्यक्ष वाणीनी जप करणं थांबवणार आहोत. एका भाषेमध्ये हा वाणीनी केलेला जप हा आहत जप असतो. पण तोच जप अनाहत म्हणजे उच्चार न करता त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि त्यानंतर जो थोडासा वेळ राहील त्या वेळामध्ये आपण त्याच भावनेमध्ये थांबून राहणार आहोत, अर्थात ध्यान करणार आहोत. समजलं आपल्याला काय करायचं ते? आपण सगळे डोळे मिटून शांत आपल्या बैठकीकडे पूर्णपणे लक्ष द्या. आपली बैठक आपलं पोश्चर आणि तुम्ही सरसावून बसले असाल त्याच्यातल्या प्रयत्नाचा संवेग कमी करा, प्रयत्न शैथिल्य असू देत. करायचं तर आहे पण तणाव नको. करण्याचा दबाव नको. सगळं शरीर सैल सोडा. सरळ ताठ बसलेले आहोत तरी आपल्या चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा. खांदे मान ही देखील तणावात नको, ताणून धरू नका. गालाचे स्नायू जमिनीच्या बाजूनी ओघळू देत इतके त्याच्यावरचं नियंत्रण सोडून द्या. भुवया डोळे सहज मिटलेले. अजून अजून पूर्ण सैल. तुमच्या लक्षात येईल की आपण चेहऱ्यावर देखील किती तणाव बाळगत असतो. निर्विचार सद्गुरूंना आपल्या मनःचक्षूंसमोर आपण आणू आणि सद्गुरूंची एक दीड मिनिटात शांतपणे समाधानाने पूजा करू. शांती मंत्र मी सांगतो माझ्या पाठोपाठ आपण म्हणाल. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि प्रचोदयात. ॐ शांति शांति शांति. ओम म्हणजे सगुण देहधारी ज्या ब्रह्मनामाच्या योगाने निर्गुण परमात्म्याला प्राप्त करतो ते ब्रह्मनाम. मी जीव तो परमात्मा याप्रमाणे आम्ही परमात्म्याला जाणतो. त्याचे परमात्म्याचे ध्यान करतो म्हणून त्या परमात्म्याने मला बोधाची प्रेरणा द्यावी असा याचा अर्थ आहे. आणि मी शांतीला प्राप्त व्हावं स हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। आपण सर्व बरोबरच जप करणार आहोत। जप आहे ओम सोहम सहा असा। सोहम सहा याचा अर्थ असा आहे तो परमात्मा मी, मी तो परमात्मा सत अविनाशी चित चैतन्य मात्र आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा। थोड्या या अर्थाच्या भावनेत राहायचं। Thank you. आधार चक्राकडे लक्ष द्यायचं आहे. कसं लक्ष देणार? कल्पनेनी आपल्या गुदद्वाराचे स्नायू आकुंचन करून पहा. त्या ठिकाणी पाठीचा कणा आहे त्याचा पूर्ण शेवट, त्या ठिकाणी पूर्ण लक्ष. आता तुमचं लक्ष दुसरीकडे कुठेही नाही. आणि जप अविनाशी चैतन्य आनंद प्रेम शांत लक्ष थोडं वर उचलायचं आहे स्वाधिष्ठान चक्रावर. याला लिंग चक्र असंही म्हणतात. आपल्या इंद्रियाच्या माग पाठीच्या मणक्यापाशी भावना करायची, सर्व भावना आता तिथ स्वाधिष्ठान चक्रावर मणिपूर चक्रावर म्हणजे आपल्या नाभिस्थानाच्या माग पाठीच्या मणक्यावर
सच्चित् आनन्द हृदय कमल चक्रापाशी भावना करा, म्हणजे मानवी हृदयाच्या माग पाठीच्या मणक्यावर परमात्मा मी मीथो परमात्मा अविनाशी चैतन्य आनंद प्रेम शांत विशुद्ध चक्रापाशी अवंढा गिळून बघा. कंठाच्या माग असणाऱ्या मणक्यावर विशुद्ध चक्रापाशी लक्ष आहे. परमात्मा मी जन्म मरण रहित अविनाश चैतन्य आनंद प्रेम शांत
आज्ञा चक्रामध्ये लक्ष ठेवायचे. आपली जीभ वरच्या भागाला तोंडाच्या लावून मागे न्या, जिथं त्वचेचा पातळ पडदा येतो तिथून उभी सरळ रेष मेंदूपर्यंत आणि दोन भुवयांच्या मध्ये तिथून मागे येणारी काल्पनिक सरळ रेष डोक्यामध्ये आत याच्या बिंदूपाशी काल्पनिक बिंदूपाशी मस्तकाकाशामध्ये चिदाकाशामध्ये लक्ष आतापर्यंत मी उच्चारत असलेल्या वाक्याची उजळणी करा मनातल्या मनात आणि त्या भावामध्ये राहा. चिदाकाशात आज्ञाचक्रापासून अजून ऊर्ध्वगामी व्हायचा, सहस्रार चक्रापर्यंत. मस्तकावरील टाळूचा खालचा भाग, तिथं लक्ष, ब्रह्मभाव, आपण देह नाही, अविनाशी चैतन्य, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्माच आपण आहोत हा भाव. आता दोन वेळेला प्रत्यक्ष उच्चार न करता अनाहत वाणीने ब्रह्मरंध्रामध्येच लक्ष ठेवून सहस्रारात लक्ष ठेवून पूर्ण बोधात निमग्न राहून ओम सोहम सहा हा मंत्र दोन वेळेला आपण मनात म्हणणार आहोत म्हणजेच अनाहत वाणीमध्ये. तसंच त्या पाठोपाठ त्या भावात रमणार आहोत असं दोनदा म्हणणार. आपल्या ठिकाणी आपण म्हणू दुसऱ्यांदा म्हणून झाला की आपण तसेच त्याच भावामध्ये परमात्म्याशी जडून राहणार आहोत, ध्यानात जाणार आहोत. याचा अर्थ आपण अविनाशी चैतन्य आनंद प्रेम शांत स्थितीशी एकरूप होणार आहोत. तेवढीच एक स्थिती शिल्लक राहील, बाकी कशाचं भान नको. या सोहम भावातून आपल्याला क्रमाक्रमाने खाली यायचं आहे, बाहेर यायचं आहे देहभावावर. देहभावावर येताना परत एकदा आपल्या सद्गुरूंना आपण मनःचक्षून समोर आणू. त्यांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवून नमस्कार करतो आहोत. परत एकदा सामूहिक रीतीने मोठ्या तृप्त भावनेने आत्मसमाधानाने आपण शांती मंत्र एकत्रित म्हणणार आहोत. हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. ॐ शांति शांति शांति. ॐ हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.